आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण. राज्याची सद्यस्थिती बदलण्यासाठी सत्ता बदलाशिवाय पर्याय नसल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं मत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं रुसवे फुगवे सुरूच. आणि भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजही दिवसभरात 15 गडी बाद. पहिला डावा अखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे चांगल्या उपक्रमाची सुरुवात किंवा महत्वाची खरेदी आज केली जाते. घर वाहन किंवा आभूषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू तसंच मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं मॉल्स घाऊक बाजारपेठा सराफकट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. विक्रम संवत 2081ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद सफलता आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाजमाध्यमांवरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. मुंबईत उद्या रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर दिवसभर कोणताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. उद्या भाऊबीज साजरी करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुरळीत होणार आहे. परंतु आज मात्र मुंबईची लाईफलाईन काही कालावधीसाठी विस्कळीत झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची बारामतीच्या पवार कुटुंबियांची परंपरा आज खंडित झाली. बारामतीमध्ये आज दिवाळी पाडवा साजरा झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वेगवेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवार यांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ता बदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या गोविंद बाग इथं ते पत्रकारांशी बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याबाबतचा निष्कर्ष गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे असा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारच्या अर्थविभागाच्या मानांकनात जे राज्य पहिल्या क्रमांकावर होतं ते आज पहिल्या 5 दिसत नाही अशी टीका त्यांनी केली. सध्या राज्यात विमानानं फॉर्म पोहोचवल्याच्या गोष्टी ऐकायला मिळत असल्याचं सांगून सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारांना अर्थसहाय्य देण्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जात आहेत असं त्या विभागातल्या अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे असा आरोप शरद पवारांनी केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाले असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. येत्या 6 नोव्हेंबरला काँग्रेस पक्ष निवडणूक जाहीरनाम्यात गॅरंटी जाहीर करणार असल्याचं महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षात परतले. महिलांच्या सन्मानाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भूमिका जाहीर करावी अशी मागणी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी केली आहे. त्या मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही माफी नाही असं म्हणत सावंत यांचं समर्थन केलं. त्यावरून शायना एनसी यांनी ही मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर शिवसेना सुद्धा जिल्ह्यात युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही असा इशारा वाशिमचे युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी दिला आहे. ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. नवी मुंबईचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कौशिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतल्या सागर या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या उपस्थितीतच भाजपात प्रवेश केला. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्र पाठवलं आहे. भाजपसोबत गेल्या 10 वर्षांपासून युती असतानाही रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळत नाही. भाजपानं लोकसभा आणि विधानसभेतही पक्षाला एकही जागा सोडली नाही. अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या, राज्यपाल नियुक्त आमदार यातही पक्षाचा विचार केला गेला नाही, यामुळे रिपब्लिकन समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथल्या काळमांडवी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईच्या गोरेगाव भागातल्या सिद्धार्थनगर परिसरात एका 31 मजली रहिवासी इमारतीला आज दुपारी लागलेल्या आगीत 2 जण गंभीररित्या भाजले. या दोघांवर उपचार सुरू आहेत आणि दोघांची प्रकृती गंभीर आहे. देशभरात पेन्शन विभाग आणि ॲम्प डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजना येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येत असून पहिल्याच दिवशी 1,80,000 अधिक पेन्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी पेन्शनधारक घरच्या घरी स्मार्टफोन कॅमेराचा वापर करून फेस स्कॅन करतील आणि हे प्रमाणपत्र जमा करू शकतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून 15 गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडला आपल्या दुसऱ्या डावात 9 बाद 171 धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजा यानं न्यूझीलंडचे 4 तर रविचंद्रन अश्विन यानं 3 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या वतीनं यंग विल यानं सर्वाधिक 51 धावा केल्या. आज सकाळी भारतानं आपला पहिला डाव 4 बाद 86 धावांवरून पुढे सुरू केला. काल नाबाद असलेल्या शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी 5व्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करत भारताचा टाव सावरला. गिल यानं 90 तर पंत यानं 60 धावांची खेळी केली. मात्र पंत नंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा पहिला डाव 263 धावात आटोपला. त्यामुळे भारताला केवळ 28 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं भारताचा निम्बा संघ तंबूत पाठवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस सतत पडत असलेल्या पावसानं कापणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान झालं आहे. फोंडाघाट इथं वीज पडून गुरुवारी रात्री 4 पशुधन दगावले आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, डीप फेक अशा प्रकारांना अनेक जण बळी पडतात. अनेकांच्या खात्यातून 1,00,000 रुपये लंपास केले जातात. आता त्यात डिजिटल अरेस्ट हा एक नवा प्रकार समोर येतोय. या सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं, फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे करायची, या सर्वांची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे आज आपल्याला देणार आहेत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर रात्री 8:15 ते 9:15 दरम्यान ही मुलाखत आपल्याला ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण. राज्याची सद्यस्थिती बदलण्यासाठी सत्ता बदलाशिवाय पर्याय नसल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं मत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं रुसवे फुगवे सुरूच. आणि भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजही दिवसभरात 15 गडी बाद. पहिला डावा अखेर, मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.